नमस्कार, माझं नाव मोहन कर्णिक. माझं पुस्तक साठवणींचा कोलाज यातील एक प्रकरण पवार मास्तर हे मी आपल्यासमोर सादर करतो आहे. ठाण्यात किंबहुना चराईमध्ये जास्त काळ राहिलेले चराईतले गल्लीबोळ जवळजवळ प्रत्येक घर इतकंच काय, बऱ्याचशा कुटुंबाची इथंभूत माहिती असलेले, चराईचे अत्यंत ओढ असलेले आणि आजही वेळ मिळेल तेव्हा कांदिवलीहून चराईतल्या मित्रमंडळींकडे आवर्जून नित्यनेमाने फेरफटका मारणारे माझे मित्र विवेक मोरे नेहमीच ठाण्याचा विषय, चराई विशेषतः चराईचा विषय निघाला की अगदी आनंदाने उत्साहाने भडभडा बोलायला लागतात. विवेक मोरे यांची आणि माझी शाळा ही एकच म्हणजे महाराष्ट्र विद्यालय. ते 2 वर्ष पुढे असल्यामुळे तेव्हा आमची ओळख नव्हती, आता आम्ही एकाच कचेरीमध्ये असल्यामुळे रोजच भेट होत असते. त्यामुळे आम्ही भेटलो रे भेटलो की हमखास कुठल्या ना कुठल्या ठाण्याच्या विषयात, विशेषतः चराईच्या विषयावर आमच्या गप्पा होतातच. चराईचा विषय आला की पवार मास्तरांचा विषय निघतोच आणि मोरे आपलेपणाने आतल्या ओढीने अगदी मनापासून बोलायला लागतात. पवार मास्तर हे मोरे यांच्या आजीचे अतेभाऊ, तसेच मोरे आणि पवार कुटुंब गुहागरचेच असल्यामुळे, शिवाय मोरे कुटुंबीय बरेच वर्षे पवार मास्तरांच्याच मालकीच्या चराईतल्या गोविंद बच्चाजी मार्गावरच्या चाळीत आजची एशियाड अपार्टमेंट भाडेकरून म्हणून राहिलेले असल्यामुळे पवार मास्तरांबद्दल मला माहीत नाही एवढी चराईतली सर्व माहिती विवेक मोरे यांना आहे. मोरे म्हणतात की त्यांच्या आईवडिलांच्या विवाहापूर्वी मोरेंच्या आजोबांकडून पसंती मिळत नसताना स्वतः पवार मास्तरांनीच अगदी हुशारीने यशस्वी मध्यस्थी करून विवेक मोरेंच्या आजोबांचे मन वळवले. इतकेच नाही तर स्वतः घरासमोर मांडव टाकून मोरेंच्या आईवडिलांच्या विवाह सोहळ्याचाही प्रसंग त्यांनी पार पाडला. इतकेच काय, सुरुवातीचे 2-3 महिने नवविवाहित मोरे दाम्पत्य मास्तरांच्याच घरी लक्ष्मीनिवासमध्ये राहिले आणि मोरेंची सेंट्रल एक्साईजमधली सरकारी नोकरी असल्यामुळे, तसेच बदली झाल्यामुळे आधी सांगलीला आणि नंतर पुण्याला जाऊन आल्यावर त्यांची पुन्हा ठाण्यात बदली झाली आणि ते कळव्याला राहू लागले. लाईट पाण्याच्या गैरसेवी होत्याच पवार मास्तरांच्या कानावर जेव्हा ही बातमी आली तेव्हा त्यांनी लगेच मोरेंना तातडीचा निरोप पाठवून आपल्या चराईतल्या वखारीत बोलवून घेतले आणि मोरे कुटुंबियांशी त्यांच्या मालकीच्या चाळीत राहण्याची सोय केली. मोरेंनी ठाण्यात आल्यावर बदली न घेता ठाण्यातच राहणे पसंत केल्यामुळे जवळजवळ पुढे 15-16 वर्ष मोरे कुटुंबीय मास्तरांच्याच त्याच चाळीत राहत होते. विवेक मोरे यांनी पवार मास्तरांबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या. पवार मास्तर यांचे पूर्ण नाव होते शंकर रामचंद्र पवार. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुहागर तालुक्यात अंजनवेल येथे मोरेंच्या आजोळी अमावस्येच्या रात्री झाला. पवारांचे मूळ गाव पवार साखरी, त्यावरूनच त्यांचे आडनाव पवार पडले असावे. शेतकरी कुटुंबात जन्म झाल्याने घरात सतत 18-20 दारिद्र्य असूनही न डगमगता नोकरी करता ते अनवाणीच ठाण्याला आले. खिशात पैसा नाही, खायला अन्न नाही, एका अर्थाने स्वतःच्या नशिबाचीच जण परीक्षा पाहायला ते ठाण्याला आले होते. सर्वप्रथम शंकर रामचंद्र पवार हे अंबरनाथ इथे विमको या काळेपेटीच्या कंपनीत कामगार म्हणून नोकरीला लागले. तिथे प्रामाणिकपणाने पाडेल ते काम केले. त्यांच्या प्रामाणिकपणामुळे मालकाने खुश होऊन पवार यांना मास्तर ही पदवी दिली आणि पवार मास्तरांची कामगार वर्गातून व्यवस्थापक म्हणून नेमणूक केली. मास्तरांनी व्यवस्थापक म्हणून विमको कंपनीत काम करायला सुरुवातही केली. मास्तरांची स्वप्न खूप मोठी होती. त्यांचे काही केलं विमको कंपनीत मन रमेना. त्यांना मनोमन वाटत होते की नोकरीपेक्षा आपण काहीतरी व्यवसाय सुरू करावा. मास्तरांचे कुटुंब मोठे होते, 4-5 भाऊ त्यांचे कुटुंब, एकूणच 50-60 लोकांचा ताफा होता. सर्वजण गावालाच होते पण त्यांची चिंता मास्तरांना इथे होती. मास्तरांनी विमको कंपनीतली नोकरी सोडली पण मास्तर ही पदवी घेऊनच ते ठाण्याला चराई इथे आले. चराईत आल्यावर बाळ गणपती मंदिराच्या ट्रस्टी किंवा मालक श्रीमती लक्ष्मीबाई पोद्दार यांना भेटले. बाळ गणपती मंदिराच्या बाजूला पोद्दारबाईंची पडीक जमीन होती, त्यात आजूबाजूचे लोक कचरा टाकायचे. मास्तरांनी त्या पडीक जागेसाठी पोद्दारबाईंकडे शब्द टाकला. प्रथम त्या बाईंनी मास्तरांना त्या जागेसाठी नकारच दिला आणि म्हटले, अरे ठाण्यात एवढ्या जागा आहेत त्या घे ना, या जागेतच काय असं आहे, लोकांनी तर या जागेची कचरापट्टीच करून टाकली आहे. पण मास्तरांना ती जागा हवी होती म्हणून पुन्हा पुन्हा विचारल्यामुळे शेवटी पोद्दारबाई वृद्धापकाळाने थकले असल्याने ती पडीक जागा मासळ्यांना द्यायला तयार झाल्या. पोतदारबाईंनी मासळ्यांना बाळगणपती मंदिराचे ट्रस्ट बनवण्यास सांगितले. मासळ्यांनी पहिली लढाई तर जिंकली होती. मासळ्यांनी त्या पडीक कचरा साठलेल्या जागेचे सोने करण्यास सुरुवात केली. सर्वप्रथम त्यांनी तिथे एका कोळशाची वखार टाकली. ती वखार म्हणजे मासळ्यांचे जणू भेटण्याचे मध्यवर्ती ठिकाण. तिथे नेहमी माणसांची ये जा असायची. ती मासळ्यांचा सल्ला घेण्यापासून गप्पा मारण्यापर्यंत, तसेच गावाकडची मंडळी ठाण्याला आल्यावर सर्वप्रथम मासळ्यांच्या वखारीत काम करायची. विवेक मोरेंच्या दोन मामांनीसुद्धा मासळ्यांच्या वखारीतच सर्वप्रथम कामाचा अनुभव घेतला आहे. पवार मासळ्यांनी कोळशाच्या वखारी शेजारीच एक शेड उभारून मसाला डंकिंग, बाथरूम साफ करायचे ब्रश, कापडी पिशव्या, खेळणी वगैरे कुटीर उद्योग सुरू केले. इतकेच नाही तर आपल्या मुलांना आपल्या व्यवसायात सामावून घेतले. त्याचप्रमाणे चुरतभाऊ विष्णू पवार यांना प्रिंटिंग प्रेस काढून दिली. सख्खे भाऊ चुरतभाऊ असा भेदभाव न करता ते नेहमी सर्वांना एकत्रच ठेवत होते. पुढे हळूहळू कोळशाच्या वखारीचे आणि कुटीर उद्योगांचे रूपांतर पवार इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये झाले. आजही पवार इस्टेट म्हणून तो भाग ओळखला जातो. जवळच पवार मासळ्यांनी घरासाठी जागा घेतली आणि दुमजली घर बांधले. त्या घरापासून पवार इंडस्ट्रीयल इस्टेटपर्यंत अनेकांनी त्यांना रुबाबात चालत जाताना बघितले आहे. ते ताट चालायचे, गोरेपान, उंच व्यक्तिमत्व, अंगावर पांढरेशुभ्र धोतर, बिनबाह्यांचे पांढरेशुभ्र बंडी, डोक्यावर उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून डोक्यावर औषधी वनस्पतीचे पान ठेवून ते जायचे. एरवी डोक्यावर गांधी टोपी असायची. माझे मित्र विवेक मोरेंच्या आईंना अजूनही आठवते आहे की त्यावेळी ते घर मासळ्यांनी अंदाजे 15-17 हजार रुपयात बांधले होते. मासळ्यांच्या पत्नीचे लवकर निधन झाले. मासळ्यांना 4 मुलगे आणि मुली होत्या. मासळ्यांनी घराला आपले पत्नीचे लक्ष्मी हे नाव दिले, जेणेकरून लक्ष्मी निवासकडे पाहून कायम त्यांना पत्नीचे स्मरण होत राहील. त्यात स्वतःची मुले, भावांची मुले मोठी होईपर्यंत एकोप्याने एका घरात राहायचे. घरातल्या विवाहोत्सुकांची लग्न बाळंतपणसुद्धा लक्ष्मी निवासमध्ये झाली. लेखी सुना नातवंडांची मोठी गजबज पवार मासळ्यांच्या घरी असायची. घराच्या मागच्या बाजूला मशीनचा गोठा, अवतीभोवती फळझाडं, फुलझाडं, घरकाम, बागकामासाठी गावाकडची गडी आणले होते. घरात एक स्वयंपाकाची खोली, तिथे सतत मोठ्या भांड्यातून अन्न शिजवले जायचे, तेही चुलीवर. मासळ्यांना अगत्य तर एवढे असायचे की गावाकडचा कोणीही माणूस ठाण्यात आला की मासळ्यांच्या घरातच उतरत असे. मासळ स्वतः पहिल्या मजल्यावर जेवायचे, बाकी सर्व मंडळी खालच्या मजल्यावर जेवत असत. विवेक मोरेंचे आजोबा कधीही गावाहून यायचे तेव्हा पहिला विसावा मासळ्यांकडेच घेत, त्यानंतर ते आपल्या घरी जात असत. मोरेंच्या वडिलांचा आणि मासळ्यांचा स्नेह फारच जवळचा होता. गावात प्रथम मॅट्रिक होणारे तसेच सरकारी नोकरी मिळवणारे मोरेंच्या खऱ्या अर्थाने कर्तबगार वडिलांना पवार मास्तर विशेष महत्त्व देत होते. त्यामुळेच अगदी जेवतानासुद्धा मास्तर स्वतःच्या शेजारीच मोरेंना बसवून घेत असत. मास्तरांकडे सर्व सण आनंदाने साजरे होत असत. कोणताही सण, वार, हळदी कुंकू, लग्न, बारसे इत्यादी उत्सवांसाठी मास्तरांचे घर आदर्शवतच असायचे. हरताली केच्या रात्री घरातल्या स्त्रिया मुली फुगड्या घालीत आणि विवेक मोरेंना गाणे म्हणण्याची आवड असल्यामुळे अशा प्रसंगी आवर्जून त्यांना गाणे म्हणण्याचा आग्रह पवार कुटुंबाकडून होत असे. तिथे गाणे गाऊनच तर विवेक मोरे यांची 4 चौकात गाणे गाण्याची भीड चेपली असावी आणि ते इतरत्रही मोकळेपणाने गाऊ लागले. आमच्या कचेरीमध्ये अनेक कार्यक्रमात त्यांना गाणे गाताना मी पाहिलं आहे. फार चांगले गाणे गातात ते. इतकेच काय, जुन्या गाण्यांच्या आठवणी ते फार सतत वर्तमानपत्रामध्ये लिहितही असतात. पवार मासळ्यांचा उद्योग वाढत गेला. ठाण्यात अनेक ठिकाणी पवार मासळ्यांच्या जमिनी होत्या. त्यापैकी एक जमीन त्यांनी कॅडबरी कंपनीला विकली. त्यांना कोकणातही जमीन घेऊन आंब्याची लागवड आणि इतर शेती फलोत्पादने भरपूर करून ठेवली आहेत. स्वतःची काळजी घ्यावी अगदी तशीच ते इतरांचीही घ्यायचे. एकदा घरातल्या माणसाप्रमाणे समजून मास्तरांनी विवेक मोरेंच्या वडिलांना बोलावून काळजी वाटत होती म्हणून म्हटले, तुम्ही राहत असलेले चाळ बरीच जीर्ण झाल्याने पडून काही जीवाचे बरे वाईट होऊ नये म्हणून दुसरीकडे राहावे. मोरेंनी तोंडातून एक चकार शब्द न काढता मास्तरांचे घर सोडण्याचा निर्णय तिथल्या तिथे घेतला. पण मोरे यांच्याकडे सामान हलवण्यासाठी लागणारे वाहतुकीचे पैसे नसल्यामुळे मास्तरांनी ती रक्कम मोरे यांना ताबडतोब काढून दिली. मोरेंचे कुटुंब भाईंदरला राहायला लागले. पण मास्तरांनी उसने दिले ते 800 रुपये लवकरात लवकर कसे देता येतील या विचाराने ग्रासलेले मोरे मास्तरांचे पैसे देण्यासाठी म्हणून एक दिवस सवयीत आले. त्यांना लक्ष्मी निवास समोर गर्दी दिसली. विचारले तर कळले की पवार मास्तरांचे निधन झाले. मोरेंच्या वडिलांना अत्यंत वाईट वाटले. हा हा म्हणता सदैवर पवार मास्तरांच्या निधनाची दुःखद बातमी पसरली होती. मोरेंनी मग मास्तरांनी दिलेले 800 रुपये त्यांच्या मोठ्या मुलाकडे म्हणजे विनायक पवार यांच्याकडे दिले. मास्तरांचे ऋण, उपकार, संस्कार, प्रेम मोरे कुटुंब कधीही विसरू शकत नाही. हे मोरेंचा मुलगा विवेक मोरे ज्या आदमी त्याने माझ्याकडे पवार मास्तरांविषयी बोलतो त्यावरून समजून येते. उभ्या हयातीत पवार मास्तरांनी कधीही रिक्षा व टांग्याचा वापर केला नाही. त्यांना सदैव चालणेच पसंत असायचे. त्यामुळेच त्यांच्या कष्टकरी, रुबाबदार, डौलदार, ऐटदार, कर्तबगार, प्रेमळ, दिलदार पवार मास्तरांना विशेषण लावू तेवढी कमीच जीवनाचे सार्थक झाले. थोडक्यात, श्रीमंत असूनही कायम सामान्यांमध्येच राहणे पसंत असणारे सर्वात महत्त्वाचे म्हणजे अत्यंत साधी राहणी अशा कायम नीटनेटक्या गोऱ्या गोमट्या व्यक्तिमत्वाची समस्त जुन्या जाणत्या चारेकऱ्यांना आजही आठवण येते. धन्यवाद.